नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. देशाच्या फाळणीत हौतात्म्य प्राप्त झालेल्यांचं आदरपूर्वक स्मरण करण्यासाठी आज देशभरात फाळणी वेदना दिवस पाळला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून या दिवशीच्या आपत्तीमुळे संकटात पडलेल्या लोकांचं स्मरण करत त्यांच्या साहसाला वंदन केलं आहे. फाळणीच्या संकटाला तोंड देऊन अनेक लोकांनी देशात आपलं नवीन जीवन सुरू करून पुन्हा यश मिळवलं असं नमूद करत एकता आणि बंधुभावाचं संरक्षण करण्याकरता देश प्रतिबद्ध आहे असं पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना शौर्य पदक विशेष सेवा पदकं आज जाहीर झाली. यामध्ये राष्ट्रपती शौर्य पदक तेलंगणा पोलीस विभागातले मुख्य हवालदार चादुवो यदय्या यांना जाहीर झालं आहे. याशिवाय 213 जणांना शौर्य पदक जाहीर झालं आहे. यामध्ये राज्यातल्या 17 जणांचा समावेश आहे. 94 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं असून यामध्ये राज्यातल्या चिरंजीव राम छेबिला प्रसाद, राजेंद्र डहाळे, सतीश गोवेकर यांचा समावेश आहे. तर 729 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालं आहे. यामध्ये राज्यातल्या 39 जणांचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपतींचं हे भाषण आकाशवाणीवरून प्रसारित होईल. हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण असून तिरंगा यात्रा, सेल्फी आणि तिरंगा रॅलींचा जल्लोष सुरु आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईत घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात सुरु आहे. मंत्रालय, विधानमंडळ, गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाची ऐतिहासिक वास्तू, बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय, शासकीय कार्यालय, रस्ते अशा प्रमुख ठिकाणी राष्ट्रध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत आज बीड जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये तिरंगा मिरवणूक तसंच तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. चिंचपूर जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं 75 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO गौरव या आपल्या पहिल्या ग्लाईड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही चाचणी ओडिशाच्या किनाऱ्यावर करण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. गौरव हा हवेमध्ये लांबवरच्या अंतरावर मारा करू शकणारा 1000 किलोग्राम श्रेणीचा ग्लाईड बॉम्ब असून चाचणीमध्ये त्यानं लाँग व्हीलर बेटावरच्या लक्ष्याचा अचूक भेद केला. हा बॉम्ब पूर्णपणे स्वदेशी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण भ्रष्टाचार प्रकरणात अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग CBI आपलं म्हणणं मांडावं असे निर्देश देत न्यायालयानं या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या 23 तारखेला ठेवली आहे. वर्ष 2025 हज यात्रेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या यात्रेला जाण्यासाठी इच्छुकांना येत्या 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. केंद्रीय अल्पसंख्यक कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी काल नवी दिल्लीत यासाठीच्या अर्ज प्रक्रियेची सुरुवात केली. सौदी अरेबियानं भारतासाठी सुमारे 2.5 लाख भाविकांचा कोटा निर्धारित केला असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. इच्छुक भाविक अर्ज करण्यासाठी भारतीय हज कमिटीचं संकेतस्थळ किंवा हज सुविधा ऍपचा वापर करू शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अमृत महोत्सवी फळझाड आणि फूल पीक लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि बांधावर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना या योजनेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं आहे. या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना 7 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.